स्तोत्र संहिता अध्याय 68 देवाने उठावे त्याचे वैरी विखरले जाऊत, जे त्याचा तिरस्कार करतात तेही त्याच्या पडून पळून जाऊत. जसा धूर पांगला जातो तसे त्यांना दूर पांगून टाक. जसे मेन अग्निपुढे वितळते तसे दुर्जन देवापुढे नष्ट होत, परंतु नीतिमान आनंदित होत. ते देवापुढे हर्षभरित होत, ते हर्षोत आणि आनंदी होत. देवाला गाणे गा, त्याच्या नावाचे स्तवन करा. ज्याची स्वारी यार्दन नदीच्या खोऱ्यातील मैदानातून चाललेली आहे त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा. त्याचे नाव परमेश्वर आहे, त्याच्यापुढे हर्षभरित व्हा. तो पृथ्वीहीनाचा पिता, विद्वानचा मदतगार, असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी राहतो. देव एकाएकी असलेल्यास कुटुंबात ठेवतो, तो बंदिवानास गीत गात बाहेर आणतो, पण बंडखोर तृषित प्रदेशात राहतात. हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे गेला, जेव्हा तू रानातून चालत गेलास, तेव्हा भूमी कापली. देवाच्या उपस्थितीत आकाशातून पाऊसही पडला. देवाच्या उपस्थितीत, इस्रायलाच्या देवाच्या उपस्थितीत सिय्योन पर्वत देखील कंपित झाला. हे देवा, तू विपुल पाऊस पाठवलास. जेव्हा तुझे वतन शिणलेले होते तेव्हा तू ते बळकट केलेस, तुझे लोक त्यामध्ये राहिले. हे देवा, तू आपल्या चांगुलपणातून गरिबांना दिले. परमेश्वरने आज्ञा दिली आणि ज्यांनी त्यांना घोषणा केली ते मोठे सैन्य होते. सैन्याचे राजे पळून जातात, ते पळून जातात आणि घरी राहणारी स्त्री लूट वाटून घेते. जेव्हा तुम्ही काही लोक मेंढवाड्यामध्ये पडून राहता तेव्हा ज्यांचे पंख रुपयाने व पिसे पिवळ्या सोन्याने मंडवलेले आहेत अशा कबुद्रासारखे तुम्ही आहात. तेथे सर्व समर्थाने राजांना विखरले आहे. तेव्हा सलमोनावर बर्फ पडते त्याप्रमाणे झाले. हे महान पर्वता बाशानाच्या पर्वता, उंच बाशान पर्वत शिखरांचा पर्वत आहे. देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता तू हेवाने का पाहतोस? खरोखर परमेश्वर त्याच्यावरच सर्व काळ राहील. देवाचे रथ 20,000 आहेत, हजारो हजार आहेत. जसा सियान पर्वतावर पवित्र स्थान असा प्रभू त्यांच्यामध्ये आहे. तू उंचावर चढलास, तू बंदिवानास दूर नेले आहे मनुष्याकडून आणि जे तुझ्या विरुद्ध लढले त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारले आहेत. यासाठी की हे परमेश्वरा देवा, तू तिथे राहावे. प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो. देव आमचे तारण आहे, आमचा देव आम्हास तारणारा देव आहे. मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे. पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल. जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल. परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकास बाशानापासून परत आणीन, समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन, यासाठी की तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा आणि तुझ्या शत्रूकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिबेस वाटा मिळावा. हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत. पवित्र स्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत. गायक पुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत आणि मध्य कुमारी कन्या लहान डप वाजवत चालले आहेत. मंडळी देवाचा धन्यवाद करा. जे तुम्ही इस्रायलचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामिन, कनिष्ठ कुळ यहुदाचे अधिपती व त्याच्या बरोबरचे समुदाय, जबरुनाचे अधिपती, नप्तालीचे अधिपती हे आहेत. तुझ्या देवाने तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे. हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव. यरुश्लेम येथील मंदिराकरता राजे तुला भेटी आणतील. लव्हाळ्यात राहणारे वनपशु, बैलांचा कळप आणि त्यांचे वासरे यांना धमकाव. जे खंडणीची मागणी करतात त्यांना आपल्या पायाखाली तुडव. जे लढाईची आवड धरतात त्यांना विखरून टाक. मिस्र मधून सरदार येतील. कुश आपले हात देवाकडे पसरण्याची घाई करील. अवपृथ्वी राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा, परमेश्वराची स्तुती गीते गा. जो पुरातन काळापासून अस्तित्वात आहे तो आकाशांच्या आकाशावर आरूढ होतो. पहा, तो आपला आवाज सामर्थ्याने उंचावतो. देवाच्या सामर्थ्याचे वर्णन करा. इस्रायलावर त्याचे वैभव आणि आकाशात त्याचे बल आहे. हे देवा, तू आपल्या पवित्र स्थानात भयप्रद आहे. इस्रायलाचा देव आपल्या लोकांस बल आणि सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो.